भाग आठ। येशूचं जीवन, मोठ्या रस्त्याची विविधता। काय तुम्हाले माहीत करून घ्यायचं आहे की एक मसीह होण्याचा मतलब काय आहे? जीवन एक मोठ्या रस्त्यासारखं आहे जे लोकांच्या गर्दीनं भरलेलं आहे। हरेक माणूस आपल्या पाठीवर भारी पापाचं ओझं घेऊन फिरत आहे। परमेश्वराचं पुस्तक आम्हाले असं सांगते, सर्वांनं पाप केलं आहे। संसाराच्या गजऱ्याले विसरून एक आवाज येते जो अशा प्रकारे म्हणते की माझ्याजवळ या, अरे सर्व ओझ्याने दबलेल्या लोकांनो, मी तुम्हाला आराम देईन, माझ्याजवळ या। काही लोक ह्या गोष्टीवर लक्ष न देता त्या रस्त्यावर चालतच राहतात। काय कोणी ऐकत आहे ते आवाज पुन्हा हाक मारते, त्या लोकांपासून बाहेर या आणि अलग व्हा। कोणी पण अशुद्ध वस्तूले स्पर्श नका करू। मी तुम्हाला स्वीकारन, मी तुमच्या बापासारखा बनेन आणि तुम्ही माये पोरण पोरी बनान। कोणी लोक थांबतेत आणि थोड्या वेळेसाठी ऐकतात आणि नंतर ते पुढे आणखीन चालत राहतात। शेवटी त्या गर्दीतून कोणी एक माणूस वळतो ऐकासाठी। एका क्षणासाठी तो माणूस दुविधेत असतो, मग नंतर तो त्या मोठ्या गर्दीला सोडून एक नवीन रस्त्यावर पाय टाकतो, जो की तो एक छोटा रस्ता आहे। हा छोटासा रस्ता त्या मोठ्या रस्त्यापेक्षा एकदम वेगळा आहे। जे लोक मोठ्या रस्त्यावर चालतात ते लोक त्या लहान रस्त्यावर चालणाऱ्या लोकांनी पाहून त्यांची मजाक उडून म्हणते, तू या रस्त्यावर चालून कधीच तुले काहीच भेटणार नाही। पण तो माणूस ह्या गोष्टीची पर्वा नाही करत, पण हसतो ह्या गोष्टीचा विचार करून की त्याच्या पाठीवर लादलेलं पापाचं मोठं ओझं आता काढून टाकण्यात आलं। जुन्या आदती आणि पापाची खुशी मागं सोडण्यात आली आहे। पहिले त्या लहान रस्त्यावर असं वाटते की तो माणूस एकटाच चालत आहे, परंतु प्रभू येशू मसी त्याच्या जवळ येतो आणि त्याच्यासोबत चालू लागतो। तो त्या माणसाच्या मनाले अशा खुशी आणि शांतीनं भरतो आणि तो कधीच त्या मोठ्या रस्त्याकडे नाही जाणार। परमेश्वर आपल्या पवित्र आत्म्याले त्या माणसाच्या मनात टाकतो, ज्याच्यापासून तो माणूस माहीत करून घेईन की तो परमेश्वराचा पुत्र आहे आणि त्याच्यावर विश्वास करा। तुम्ही पण परमेश्वराचे लेकरू होऊ शकता। प्रभू येशू मसीवर विश्वास ठेवल्यानंतर आणि त्याला आपले रक्षक स्वीकार केले म्हणून जेव्हा तुम्ही या गोष्टीले करचाल तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात नवीन आणि अद्भुत कामाले पाहू शकान। ह्यासाठी जो माणूस मसीमध्ये येतो तो एक नवीन सृष्टी आहे। जुनी गोष्ट होऊन गेली आणि पहा सर्व नवीन झालं। त्याच्या आवाजाले ऐका, मी जीवनाचं भाकर आहे। जो कोणी मायापाशी येईन तो कधीच भुका राहीन नाही, आणि जो कोणी मायावर विश्वास ठेवन तो ताणला राहणार नाही। जर तुम्ही त्याच्या आवाजाले आज नाही ऐकान तर आपल्या मनाले गोट्याचं नका बनू।